शीर्षक पार्क में पिकनिक,
टाइटल पिकनिक इन पार्क,
विवरण अन्ना और उसके दोस्त पार्क में एक छोटा पिकनिक योजना बना रहे हैं,
Beschreibung: Anna und ihre Freunde planen ein kleines Picknick im Park.
वे तय करते हैं कि कौन से खाद्य पदार्थ और पेय वे लाना चाहते हैं और फिर वे मजेदार धूप का दिन बिताते हैं.
Sie entscheiden, welche Lebensmittel und Getränke sie mitbringen wollen und erleben dann einen sonnigen Nachmittag voller Spaß.
नई नौकरी.
Der neue Job.
टॉम को शहर में एक नई नौकरी मिली है.
Tom hat einen neuen Job in der Stadt gefunden.
टॉम का दोस्त पॉल एक शिक्षक है.
Toms Freund Paul ist ein Lehrer.
Maria अस्पताल में डॉक्टर के रूप में काम करती है.
Maria arbeitet als Ärztin im Krankenhaus.
उसका दोस्त सैम एक इंजीनियर है.
Sein Freund Sam ist ein Ingenieur.
टॉम को नई नौकरी के लिए बहुत कुछ सीखना चाहिए.
Tom muss für den neuen Job viel lernen.
वो एक कोर्स भी करता है.
Er besucht auch einen Kurs.
टॉम प्रबंधन पर कई किताबें पढ़ता है.
Tom liest viele Bücher über Management.
वो अपने पिता से अपने लक्ष्यों के बारे में बात करता है.
Er spricht mit seinem Vater über seine Ziele.
टॉम अपनी संचार क्षमताओं में सुधार करता है.
Tom verbessert seine Kommunikationsfähigkeiten.
हर सुबह टॉम ध्यान करता है.
Jeden Morgen meditiert Tom.
टॉम अपनी प्रगति को देखने के लिए डायरी लिखता है.
Tom führt Tagebuch, um seine Fortschritte zu beobachten.
उसके पास अपने कार्यों के लिए एक कैलेंडर है.
Er hat einen Kalender für seine Aufgaben.
वो एक परियोजना योजना पर काम करता है.
Er arbeitet an einem Projektplan.
वो अपने बॉस के लिए साप्ताहिक रिपोर्ट बनाता है.
Er erstellt wöchentliche Berichte für seinen Chef.
टॉम अपने परिवार के साथ समय बिताता है.
Tom verbringt Zeit mit seiner Familie.
वो शाम को योग कक्षा में जाता है.
Er besucht abends einen Yogakurs.
उसकी नई नौकरी सोमवार से शुरू होती है.
Sein neuer Job beginnt am Montag.
दादी का नुस्खा.
Das Rezept der Großmutter.
मैरी ने अपनी दादी का पुराना नुस्खा खोजा और अपने परिवार के लिए इसे पकाने का निर्णय लिया.
Marie entdeckt ein altes Rezept ihrer Großmutter und beschließt, es für ihre Familie zu kochen.
जब वो सामान खरीदती है और पकवान बनाती है, तब उसका साथ दे.
Begleite sie, während sie die Zutaten kauft und das Gericht zubereitet.
मैरी सबसे पहले किराने की दुकान जाती है.
Marie geht zuerst in das Lebensmittelgeschäft.
वहाँ वो सब्जियाँ और मसाले खरीदती है.
Dort kauft sie Gemüse und Gewürze.
अगला, वो ताज़ी रोटी के लिए बेकरी जाती है.
Als nächstes besucht sie den Bäcker für frisches Brot.
घर लौटते समय वो कुछ फल खरीदती है.
Auf dem Rückweg nach Hause kauft sie etwas Obst.
घर पहुंचकर वो रसोई तैयार करती है.
Zu Hause angekommen, bereitet sie die Küche vor.
मैरी सब्जियों को अच्छी तरह धोती है.
Marie wäscht das Gemüse gründlich.
फिर वो सब कुछ छोटे टुकड़ों में काटती है.
Dann schneidet sie alles in kleine Stücke.
वो थोड़े तेल के साथ सब्जियां पकाती है.
Sie kocht die Gemüse mit etwas Öl.
स्वाद के लिए मसाले डाले जाते हैं.
Gewürze werden hinzugefügt, um Geschmack zu verleihen.
वो सब कुछ अच्छी तरह मिलाती है.
Sie mischt alles gut zusammen.
पकवान लगभग तैयार है.
Das Gericht ist fast fertig.
अब मैरी ताज़ा खरीदी हुई रोटी बेक करती है.
Jetzt backt Marie das frisch gekaufte Brot.
गंध रसोई में फैल जाती है.
Der Duft durchströmt die Küche.
परिवार पहले से ही मेज पर इंतजार कर रहा है.
Die Familie wartet bereits am Tisch.
मैरी रोटी के साथ पकवान परोसती है.
Marie serviert das Gericht mit dem Brot.
हर कोई इस स्वादिष्ट खाने का आनंद लेता है.
Jeder genießt das köstliche Mahl.
मैरी खुश है कि सब लोग खुश हैं.
Marie freut sich, dass alle glücklich sind.
Marathon.
Der Marathon.
एक प्रेरित धावक अपने पहले मैराथन के लिए कड़ी मेहनत करता है.
Ein motivierter Läufer trainiert hart für seinen ersten Marathon.
कहानी उसके प्रशिक्षण कार्यक्रम, चुनौतियों और दौड़ के दिन की खुशी का अनुसरण करती है.
Die Geschichte folgt seinem Trainingsplan, den Herausforderungen und der Freude am Tag des Rennens.
वो बहुt दृढ़ और अनुशासित था.
Er war sehr entschlossen und diszipliniert.
वो हर सुबह जल्दी उठता था, प्रशिक्षण के लिए.
Er wachte jeden Morgen früh auf, um zu trainieren.
सप्ताहांत में लंबी दौड़ विशेष रूप से चुनौतीपूर्ण होती थी.
Die langen Läufe an den Wochenenden waren besonders herausfordernd.
Wo विभिन्न मौसमस्थितियों से निपटना सीख गया.
Er lernte mit verschiedenen Witterungsbedingungen umzugehen.
कभी-कभी प्रगति उसे निराश करती थी, लेकिन उसने हार नहीं मानी.
Manchmal enttäuschte ihn der Fortschritt, aber er gab nicht auf.
उसका प्रशिक्षक उसे हमेशा प्रोत्साहित करता था.
Sein Trainer ermutigte ihn immer weiter.
दौड़ के दिन वो उत्साहित था.
Am Tag des Rennens war er aufgeregt.
शुरुआत की गोली चली और वो दौड़ने लगा.
Der Startschuss fiel und er begann zu laufen.
पहले कुछ किलोमीटर बिना किसी समस्या के बीत गए.
Die ersten Kilometer verliefen problemlos.
फिर थकान उसे धकने लगी.
Dann begann die Müdigkeit ihn zu überkommen.
उसने अपने प्रशिक्षण योजना और लक्ष्यों को याद किया.
Er erinnerte sich an seinen Trainingsplan und an seine Ziele.
यह विचार उसे नई ऊर्जा देता था.
Dieser Gedanke gab ihm neue Energie.
Finish line पर वो खुद को विजेता महसूस कर रहा था.
Bei der Ziellinie fühlte er sich triumphierend.
Marathon समाप्त हो गया था और वो खुश था.
Der Marathon war geschafft und er war glücklich.
यह एक लाभप्रद अनुभव था.
Es war eine lohnende Erfahrung.
रंगों का खेल में.
Im Spiel der Farben.
एक कला छात्र एक रचनात्मक यात्रा पर निकलता है ताकि वो चित्रकला में रंगों और आकारों के अर्थ को खोज सके और यह समझ सके कि वे भावनाओं और मूड को कैसे व्यक्त करते हैं.
Ein Kunststudent begibt sich auf eine kreative Reise, um die Bedeutung von Farben und Formen in der Malerei zu erforschen und entdeckt dabei, wie sie Gefühle und Stimmungen ausdrücken können.
Jungleepan ki pukar.
Der Ruf der Wildnis.
एक भावुक जीव विज्ञानी जंगली जानवरों की अद्भुत दुनिया का अध्ययन करने के लिए जंगल में जाता है और मानव के उनके आवासों पर प्रभाव के बारे में सोचता है.
Ein leidenschaftlicher Biologe begibt sich in den Dschungel, um die faszinierende Welt der wilden Tiere zu studieren und reflektiert über den Einfluss des Menschen auf ihre Lebensräume.
जंगल रहस्यों से भरा है.
Der Dschungel ist voller Geheimnisse.
वो पत्तों की सरसराहट और जानवरों की आवाजों को सुनता है.
Er lauscht dem Rauschen der Blätter und den Rufen der Tiere.
प्रकृति की सुंदरता अविश्वसनीय है.
Die Schönheit der Natur ist überwältigend.
वो दुर्लभ पक्षियों को खोजता है जो आकाश में उड़ते हैं.
Er entdeckt seltene Vogelarten, die über den Himmel fliegen.
प्रत्येक जानवर की अपनी एक कहानी होती है.
Jedes Tier hat eine Geschichte zu erzählen.
कीचड़ में निशान अतीत की कहानियां बताते हैं.
Die Spuren im Schlamm erzählen von der Vergangenheit.
लेकिन मानव का प्रभाव हर जगह दिखाई देता है.
Doch der Einfluss des Menschen ist überall sichtbar.
वो काटे गए पेड़ और दूषित नदियां देखता है.
Er sieht abgeholzte Bäume und verschmutzte Flüsse.
जीव विज्ञानी प्रकृति के लिए जिम्मेदार महसूस करता है.
Der Biologe fühlt sich für die Natur verantwortlich.
वो वन्यजीवों की रक्षा के लिए कदम उठाने का निर्णय करता है.
Er beschließt, Maßnahmen zum Schutz der Tierwelt zu ergreifen.
उसके प्रयासों से जंगल फिर से खिलने लगता है.
Durch seine Bemühungen beginnt der Dschungel zu erblühen.
प्रजातियों की विविधता फिर से पनपने लगती है.
Die Artenvielfalt beginnt sich zu erholen.
वो समझता है कि प्रत्येक योगदान मायने रखता है.
Er erkennt, dass jeder Beitrag zählt.
जंगल उसका दूसरा घर बन जाता है.
Der Dschungel wird zu seinem zweiten Zuhause.
वो प्रकृति के साथ तालमेल में जीना सीखता है.
Er lernt, im Einklang mit der Natur zu leben.
जंगल एक लगातार सिखाने वाला गुरु होता है.
Der Dschungel ist ein ständiger Lehrmeister.
हर दिन के साथ उसकी समझ बढ़ती है.
Mit jedem Tag wächst sein Verständnis.
उसे शांति और उद्देश्य मिलता है.
Er findet Frieden und Zielsetzung.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.